विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. हजारोंच्या संख्येनं जमलेला जनसमुदाय त्यांचे पाणावलेले डोळे आणि अजितदादा अमर रहे अशा भावपूर्ण घोषणा अशा अत्यंत शोकाकुल वातावरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती इथल्या विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह विविध पक्षांचे नेते, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दल राज्य सरकारनं 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात बंद पाळण्यात आला. अनेक दुकानं, व्यापारी आस्थापना आज बंद ठेवण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य 4 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघात स्थळावरून ताब्यात घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास सखोल आणि पारदर्शकपणे करण्याला आणि तो निश्चित काळात पूर्ण करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. बारामतीत झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं केलेल्या विनंतीवरून भारतीय हवाई दलाच्या लोहगाव इथल्या तंत्रज्ञांनी बारामती विमानतळावर एअर ट्रॅफिक यंत्रणा बसवली आहे. बारामती विमानतळावरील हवाई वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीनं ही यंत्रणा महत्वपूर्ण ठरणार असल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या पुणे आणि परिसरात विविध संस्था संघटनांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. कोथरूडच्या गांधी भवन इथं उद्या सकाळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन केलं आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करण्याचं आश्वासन सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात दिलं होतं. पुण्यात 12,69,163 निवासी मिळकती आहेत. त्यात 4,29,245 मिळकती या 500 चौरस फुटापर्यंतच्या आहेत. या मिळकतींचा कर माफ केल्यास पालिकेचं उत्पन्न 255 कोटी रुपयांनी कमी होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणीनगर इथल्या शाळेतील लावण्या लोहारे या विद्यार्थिनीनं काळा घोडा ऑनलाईन कला स्पर्धेअंतर्गत घेण्यात आलेल्या कॉमिक्स चॅलेंज या प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं आहे. राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यशस्वी संस्थेनं नुकतीच संशोधन पद्धतीविषयक कार्यशाळा आयोजित केली होती. 2 दिवसांच्या या कार्यशाळेत प्रबंध लेखनासह डेटा विश्लेषण साधनांचं एकत्रीकरण या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. संशोधन करताना सांख्यिकीय विश्लेषणाचं महत्व लक्षात घेऊन संशोधन प्रवासात कठोर आणि नैतिक दृष्टिकोनाचं पालन करणं आवश्यक आहे असं मत संस्थेचे संचालक डॉ शिवाजी मुंडे यांनी केलं. वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलच्या पुणे शाखेतर्फे 13व्या VSNCA क्रिकेट लीग स्पर्धा सुरु आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी आज पार पडली. आकाश कोयले यानं केलेल्या अष्टपैलू खेळीच्या मदतीनं VSN सुपर किंग्स संघानं गतविजेत्या बी स्मार्ट संघाचा 23 धावांनी सहज पराभव करून स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. आनंद दायमा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. प्रवीण नलावडे, उत्कृष्ट गोलंदाज आणि किरण गारगोटे हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले. पुणे आणि परिसरात आज किमान तापमान 15.1 अंश तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच राहील. तसंच दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.